नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबर दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 18 जूनाक वाराणसीन पीएम किसान येवजणेखाला 9 कोटी 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यान मिळून 20,000 कोटी रुपया जमा करतले अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि शेती तशेंच शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी दिली. फाटल्या 10 वर्सान आतामेरेन 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यान 3 लाख कोटी रुपया जमा केल्यात. 18 जूनाक जावपा आशिल्ल्या कार्यावळीन वाटेकार जावचे खातीर सगळ्या राज्यांच्या मुखेलमंत्र्यांक पत्रां धाडल्यात अशें तांणी मुखार सांगलां. इटलीच्या एका दिसाच्या भोंवडेवेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी नवी दिल्लीन पावले. ही भेट फळादीक थारिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी एका सोशल मिडियावेल्या पोस्टावरवी म्हळां. हे एक महत्वाचे G7 शिखर संमेलन आशिल्ले जंय आपणे संसारीक माचेर भारताचो दृष्टीकोन सादर केलो. हे भोंवडे वेळार G7 संघटनेचे अंतर्गत मुखेल मुद्द्याचेर फळदायी चर्चा जाल्ल्याची माहिती विदेश वेव्हार मंत्रालयान दिली. या शिखर संमेलनावेळार वाटेकार जाल्ल्या देशावांगडा भारताची भागीदारी अधिक घट जाल्ल्याचे विदेश वेव्हार मंत्रालयान म्हळा. प्रधानमंत्र्यांनी हे भोंवडे वेळार G7 शिखर संमेलनात वाटो घेतलो. तांच्यांनी इटलीचे प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती, युक्रेनचे राष्ट्रपती हांचे वांगडा तशेंच हेर विश्व फुडाऱ्या वांगडा द्विपक्षीय चर्चा केली. केंद्र सरकारावरवी फाल्यां आयतारा कोलकाता हांगा गुन्हेगारी न्याय वेवस्थेच्या प्रशासनातलो भारताचो प्रगतीशील मार्ग या विशयाचेर परिषदेचे आयोजन केला. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम अधिनियम 2023 या 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांची ठळक वैशिष्ट्यां संवाद साधून आणि प्रश्नोत्तर सत्रावरवी मुखार हाडप ही या परिषदेची उद्दिष्ट असा अशें कायदो आणि न्याय मंत्रालयान सांगला. फाटल्या वर्सा डिसेंबर महिन्यान राष्ट्रपतीन या 3 कायद्यांक मान्यताय दिल्ली. हे कायदे 1 जुलै सावन लागू जातले. केंद्रीय कोळसो आणि खण मंत्री जी किशन रेड्डी तशेंच राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे हांच्या अध्यक्षतेखाला आयज नवी दिल्लीन खात्याची आढावा बसका जाली. मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवांगडा जाल्ल्या बसकेन जमीन भाडेपट्टी धोरण सुदारणा आणि कोळसो ट्रेडिंग एक्सचेंजची स्थापणूक करचे तशेंच कोळसो वाठारातल्यो वेगवेगळ्या विशयाचेर चर्चा जाली. इतले मजगती रसायन आणि सारे मंत्री JP नड्डा हांणी राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांच्या सयत आपल्या अध्यक्षतेखाला फार्मास्युटिकल खात्याची बसका घेतली. विद्यापीठ अनुदान आयोग म्हळ्यारच UGC उच्च शैक्षणिक संस्थां खातीर नवे फी परतावो धोरण जाहीर केला असून उच्च शिक्षण संस्थांक या वर्सा 30 सप्टेंबर मेरेन सगळ्या रद्दीकरण वा स्थलांतरा खातीर शुल्काचो पुराय परतावो दिवप गरजेचो आसा. UGC 2024-25 शैक्षणिक सत्रा खातीर नव्या फी परतावो धोरणांत ही घोषणा केल्या. प्रवेश रद्द केल्या उपरांत वा फाटी घेतल्या उपरांत शुल्क परत न करपा संदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्यो कागाळी असतात. या कागाळीचे निराकरण करपा खातीर हो निर्णय घेतला. हे धोरण केंद्रीय राज्य वा राज्य कायद्याखाला सगळ्या उच्च शैक्षणिक संस्था UGC मान्यताप्राप्त संस्था डीम्ड विद्यापीठ आणि प्रवेश समुपदेशनात आशिल्ल्या संस्थांक लागू जाता. उच्च शिक्षण नियामक संस्थेन तशेंच अशें म्हटलां की 30 सप्टेंबरा उपरांत आणि या वर्सा 31 ऑक्टोबर मेरेन प्रक्रिया शुल्क म्हण 1,000 रुपया परत चड कपात करून परतावो जारी केलो जाऊ शकता. 31 ऑक्टोबराच्या फुडे वाढलेल्या प्रवेशाच्या वेळापत्रकांखातीर ऑक्टोबर 2018च्या UGC अधिसूचनेच्या तरतुदी लागू जातल्यो. या धोरणाचे उल्लंघन करपी संस्था आड 2018च्या अधिसूचनेप्रमाण दंडात्मक कारवाय जातली. 18व्या लोकसभेचे पहिले संसदेचे सत्र या महिन्याचे 24 तारखे सावन सुरू जातले. हे सत्र सुरळीतपणान चलोवपा खातीर सगळ्या राजकीय पक्षांनी आणि वांगड्यांनी एकठांय काम करपा खातीर सरकार सकारात्मकतेन पळयता अशे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू हांणी म्हळा. नव्यान वेचून हाडिल्ले वांगडी या पहिल्या सत्रांत सोपूत घेतले, उपरांत लोकसभेचे अध्यक्ष वेचून काढतले आणि ते उपरांत दोनूय सभाघरांक राष्ट्रपती संबोधित करतले. भारतीय संसदेची समृद्ध परंपरा राखपा खातीर तेच परी ताची शान वाढोवपा खातीर देशाची सेवा करपाक आणि सभाघराची प्रतिष्ठा वाढोवपाक नव्यान वेचून आयिल्ले सगळे वांगडी योगदान दितले अशी आस्त रिजीजू हांणी एका सोशल मिडिया पोस्टावरवी उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.